चीनीमंडी.com पॉडकास्ट।
निर्धारित वेळेत ऊस सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश। बरेली मंडळाचे ऊस उपायुक्त राजीव राय यांनी सांगितलं की दोन गावातील पिकाच्या सर्वेक्षणाचं निरीक्षण केलं, दरम्यान ऊस शेतकऱ्यांशीही चर्चा केली। त्यानंतर सर्वे करणारे साखर कारखाने आणि ऊस विभागातील कर्मचाऱ्यांना ठरलेल्या वेळेत ऊस पिकाचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले। ऊस उपायुक्त यांनी जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्र यांना घेऊन बरखेडा क्षेत्रातील भगवंतपूरमध्ये पोहोचले। इथं त्यांनी शेतावर जाऊन त्यांच्या पिकांचं निरीक्षण केलं, ज्यांचं सर्वेक्षण झालं आहे। सर्वे करणाऱ्या टीमच्या सदस्यांनी तसंच संबंधित शेतकऱ्यांकडूनही त्यांनी माहिती घेतली। यानंतर दोन्ही अधिकारी दौलपूरला गेले। यावेळी ऊस आयुक्त म्हणाले, सर्वे योग्य पद्धतीनं झाला पाहिजे, यासाठी मालक शेतकऱ्यांना शेतावर बोलवा, ज्यामुळे ते संतुष्ट होतील। ऊस उपायुक्तांनी निर्देश दिले की पिकाचा सर्वे 30 जूनपर्यंत पूर्ण होणं गरजेचं आहे। यानंतर ते DCO यांच्याबरोबर बरखेडामध्ये बजाज हिंदुस्थान कारखान्यात आले। इथं ऊस मूल्याच्या बदल्यात शेतकऱ्यांनी साखर वितरणाचं कार्य पाहिलं। यानंतर ऊस उपायुक्त बरेलीत परत आले।